வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த். जव देह हे असेल तव वोळगी ऐसी किजेल मग देहांती नवल बुद्धी आहे. जोपर्यंत देह असेल तोपर्यंत वोळगी म्हणजे सेवा अशा प्रकारे होईल करेन. कशा प्रकारे ते परत सांगत नाहीतर परत निम्म प्रवचन त्याच्यामध्ये जाईल. सर्व भावानी मी सेवा करेन. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सर्व भावानी सेवा करेन. बाह्य उपचारांच्या अंगांनी सेवा करेन. उपचार सामग्री मीच होईल आणि सेवा करणारा सेवक प्रत्येक ठिकाणी मीच असेन. मी आत ध्यान करेन आणि श्री गुरूंचं रूप ध्यानामध्ये आठवेन आणि वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने आठवेन. मी गुरुकुळाबद्दल अत्यंत आवड धरेन आणि गुरुकुळाबद्दल आवड असणं आणि गुरुकुळाची सेवा करणं या अंगाने मी सद्गुरूंची सेवा करेन. विरहिणी जशी तळमळते तशा प्रकारे मी सद्गुरूंकरता सद्गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासाकरता तळमळेन आणि पतिव्रतेसारखा एकनिष्ठ राहून आपले सर्व गुण अवगुण अगुण त्यांच्या चरणी अर्पण करून एकनिष्ठ राहेन. बरेच प्रकार सांगितले पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या सगळ्या प्रकारांनी सेवा करेन. पण अजून एका प्रकारांनी सेवा करेन. देह असतानाच, देह पडल्यावर नव्हे, देह असतानाच देहांतीची सेवा करेन. या सगळ्या सेवेचे जसे मानसिक भाव आहेत आणि आंतरिक भाव आहेत तसेच देह पडला अशी भावना करेन आणि अशी भावना केल्यावर मी सेवा कशी करेन याचा संकल्प करेन. मी मागच्या प्रवचनात सांगितलं की हाही एक अर्थ आहे आणि तो केला जाऊ शकतो की देह पडल्यानंतरही मी सेवा करत राहीन. आणि देह पडल्यानंतर देखील शिष्य सेवा करेल याच्यात काही शंका नाही. सद्गुरूही देहानी नसतील तरी ते शिष्याचं कल्याण करत राहतात याच्यात काही शंका नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देहांत झाल्यावर देखील म्हणजे देहांताची कल्पना केल्यानंतर देखील त्या कल्पनेच्याही शेवटी बोध शिल्लक राहतोच. तसा जो देहांत आहे तो देहांत हा होणारच आहे, कसाही करून होणार आहे. देहांत चुकवता येणार नसेल तर पतिव्रता कशी सेवा करेल, विरहिणी कशा प्रकारे तळमळेल, अंतर ध्यान कसं करेन, उपचार सामग्री कशी मीच होईन असा भाव धरेन, मीच सेवक होईन असा भाव धरेल, तसा देह पडला असा देखील भाव धरेन, मी हे सगळं करेन। याच कारण कितीही वाचवायला गेलं तरी देह वाचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे। देह रोगांनी जातो, रोगावर उपचार केले आणि बरा झाला तरी कालांतराने जातो। देह वार्धक्यानी जातो, देह अपघातानी जातो, देह जागा बदलली तरी जातो। म्हणजे घरात देह जातो म्हणून हॉस्पिटलमध्ये जर जाऊन राहिला तर हॉस्पिटलमध्येही जातो, हॉस्पिटलमध्येही देह राहत नाही। या गावात देह जातो म्हणून दुसऱ्या गावात गेला तर तिथेही देह जातो। देह जातो ही वस्तुस्थिती आहेच, त्यामुळे देहाला कितीही वाचवायचा प्रयत्न केला तरी देह जातो, कितीही विद्या मिळवली तरी देह जातो, संतांचा देह जातो, असंतांचा देह जातो, जे सत्ताधीश आहेत त्यांचा देह जातो, कोणी सांभाळू शकत नाही। आपल्याला सिकंदराची गोष्ट माहिती आहे की परत जात असताना भारताच्या सीमेपर्यंत येऊन लढून आणि जेव्हा फार तिखट प्रतिकार झाला आणि सैन्यही थकलेलं होतं, सिकंदराने ठरवलं की आता आपण परत जायचं, पुढचा भाग पादाक्रांत करायचा नाही, म्हणून तो माघारी फिरला। पण त्याची प्रकृती बिघडली, सगळी गोष्ट सांगायची गरज नाही, सिकंदर गेला। असं म्हणतात की त्यांनी त्याच्या अवतीभोवती जे वैद्य डॉक्टर होते त्यांना असं सांगितलं की मला फक्त माझ्या देशात जाता येईल एवढं तरी करा। तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं की तुमचे श्वास संपल्यानंतर एकही श्वास तुम्हाला देता येणार नाही। आता श्वास देतात। मी मध्ये कोणाचा तरी व्हिडिओ पाहिला की या कोरोनावर एकच औषध आहे, ते औषध म्हणजे ऑक्सिजन असं मी, काही प्रमाणात ते खरंच आहे, बाकी अजून औषध निघालेलं नसलं तरी देखील ऑक्सिजन दिला की पेशंट वाचतो, आणि ते बरोबरच आहे, कितीतरी लोक ऑक्सिजनमुळे वाचतायत। तरी देखील जेव्हा जातात तेव्हा ऑक्सिजन घेता आला नाही म्हणूनच जातात, आणि ऑक्सिजन मिळाला म्हणून वाचले तरी देखील नंतर जाणारच। देहाचा अंत आहे याचं पूर्व चिंतन मी करेन, आणि देहाचा अंत झाल्यानंतर मी सेवा कशी करेन याचंही चिंतन करेन, आणि देहाचा अंत झाल्यानंतर, देहाचा अंत झाला म्हणजे सगळा अंत झाला नाही हेही मी समजून घेईन। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग देहांती नवल बुद्धी आहे, देहांत झाला तरी बुद्धी राहते, म्हणजे जाणीव राहते। हा जो देहांत आहे हा देहांत विवेक प्रलय आहे, विवेकानी देह जातो अशी भावना आहे। ध्यानामध्ये देह जाण्याचा अनुभव म्हणजे देह बुद्धी जाण्याचा अनुभव, देह भाव जाण्याचा अनुभव, इंद्रिय भाव जाण्याचा अनुभव येतो साधकाला। भगवद्गीतेमध्ये देखील मरण कालची उपासना म्हणून ध्यानच सांगितलेलं आहे। म्हणून साधक असताना देह गेल्याचा अनुभव साधक करत असतो, उपासनेच्या वेळेला ध्यानाच्या वेळेला करत असतो, अन्य कधीही करण्याची सोय नाही। विवेकाने देह जाण्याचा अनुभव करावा, शवासनामध्ये देह जाण्याचा अनुभव करावा। कितीतरी मंडळींना शवासन जमतं जेव्हा, तेव्हा देह देहाचं स्मरण अगदीच गेलेलं आहे आणि केवळ आपण आहोत असा निश्चिंत निवांत भाव त्यांच्या ठिकाणी राहतो। ती ध्यानाच्या अतिशय जवळची स्थिती आहे। उपनिषद असं म्हणतं की देहाची जी जाणीव आहे ती देहाची जाणीव आणि आत्मा किंवा आत असणारी जाणीव हे एकमेकांपासून वेगळे आहेत। म्हणजे इंद्रिय आहेत हे समजतं, इंद्रिय आहेत हे समजणारा इंद्रियांपेक्षा वेगळा आहे। आणि जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये तीनही काळी तीनही अवस्थांच्या वेळेला हा जो देहांती शिल्लक राहणारा जो आहे, जो सत्य स्वरूप आहे, तो जाणला जात नाही, तो कशानेही जाणला जात नाही, तो आत जाणला जात नाही। म्हणजे मन बुद्धी चित्त अंतःकरण आपली ज्याची त्याची अहंता असते त्या अहंतेच्या ठिकाणी आत्मा जाणला जात नाही, सत्य जाणलं जात नाही। अंतप्रज्ञ म्हणजे देह जागा नाहीये अशा वेळेला जे स्वप्न असतं तेव्हा मन शिल्लक असतं, चित्तही असतं, अहंताही असते, अंतःकरण वृत्तीही असते, सुख दुःख भावही असतो। आणि या स्थितीचा आपल्या सगळ्यांना अनुभव असतो। पण आत्मा हा आत अशा प्रकारे जाणला जात नाही आणि तो बाहेर देखील जाणला जात नाही। बाहेर तर वेद, श्रुती, नेती नेती असं म्हणत निराश करत करत सर्व निराशांनंतर जे शिल्लक उरतं ते असं परमात्म्याबद्दल म्हणतात। म्हणजे सगळ्या निषेधाची अवधी झाली की सर्व निषेधाधिभूत जो शिल्लक राहतो तो ते सत्य आहे। म्हणजे हे झाड झाड ते नव्हे, डोंगर डोंगर ते नव्हे, नदी नदी नव्हे, पृथ्वी पृथ्वी म्हणजे परमात्मा नव्हे, आप परमात्मा नव्हे, वायू म्हणजे परमात्मा नव्हे। इंद्रिय जे जे जाणतात, मनुष्य मात्रांना जाणतात परमात्मा नव्हे, पशूंना जाणतात परमात्मा नव्हे, इंद्रिय ज्याला ज्याला जाणतात ते नव्हे असं म्हणून सर्वांचा निराश झाल्यानंतर आता जाणायचं काहीच उरलं नाही इंद्रियांना, तेव्हा तो जाणला जातो। तो बहिप्रज्ञ नाही, तो बाहेर कशाही तऱ्हेने जाणला जात नाही आणि तो आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी नसताना ही जाणला जात नाही। नो भयत प्रज्ञ म्हणजे जागृतीमध्ये तो बाहेर पाहतो आणि स्वप्नामध्ये तो आत जाणतो, पण जागृतीही नाही आणि स्वप्नही नाही आणि त्याला त्याच्या स्वतःचं भानही नाही, अशी सुषुप्त दशा। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निरंजनी असे निदेला, तो आणि की नाही पाहिला। एक लाकूड तोड्या जंगलामध्ये लाकडं तोडायला म्हणून गेला. संध्याकाळची वेळ झाली, थकला म्हणून त्यांनी असं विचार केला की मोळी बांधून तयार होती, थोडी विश्रांती घेऊ आणि मग घरी जाऊ. म्हणून तो तिथं एका दगडाच्या दगडाला उशी करून झोपला. तो स्वतः अत्यंत काळा कभिन्न वर्णाचा होता आणि रात्रही काळी होती. तिथं लोक नव्हते, तिथं आजूबाजूला कोणीच नव्हतं, ते ठिकाण निरंजन असं होतं. म्हणजे तो आहे असं सांगायला तिथं कोणीच नव्हतं. आणि आपुला आपण निमाला आठवू तया आणि त्या निद्रेमध्ये आपण आहोत असा आठवही त्याचा संपला. निरंजनी असे निदेला आणि की नाही पाहिला, आपुला निवाला आठवू तया अशा रीतीने तो तिथं आहे. म्हणजे तो ती नाहीच म्हणायचा, तो स्वतःला जाणत नाही आणि दुसरेही तो आहे असं जाणत नाहीत. आता तो आहे म्हणायचा का नाही म्हणायचा? तो घन सुषुप्त अवस्थेमध्ये आहे, पण त्या अवस्थेमध्ये असताना तो जागा होणार आहे, तो तिथं आहे. त्याच्या आत जी जाणीव आहे, ती जाणीव ही अज्ञानामध्ये लय पावलेली आहे. मन, अंतःकरण, चित्त हे सगळे आत वळून नाहीसे झालेले आहे. आता तो नौ भयत प्रज्ञ असा आहे, तरी तो आहे. पण तो आहे या स्थितीमध्ये देखील तो उठल्यावर म्हणतो सुखानी झोपलेलो होतो, पण उठल्यावर त्याला ज्ञानाचा बोध किंवा सत्याचा बोध होत नाही ही वस्तुस्थिती आहे. सुषुप्ती आणि समाधी याच्यामध्ये हा फरक सांगितलेला आहे. सुषुप्तीमध्ये देखील चित्त लय होतो, सुषुप्तीमध्ये देखील प्राणांचा बराचसा लय होतो, सुषुप्त अवस्थेमध्ये श्वास देखील फार कमी चाललेले असतात, विचार थांबलेले असतात. सुषुप्त अवस्थेमध्ये डोळे मिटलेल्या स्थितीत शास्त्रज्ञ असं सांगतात की डोळ्यांची बुबुळं देखील जवळपास स्थिर असतात, हलतच नाही. जेव्हा सुषुप्त स्थिती मोडते आणि विचार सुरू होतो, आपल्या लक्षात येतं की आपण जागे होतोय, म्हणजे स्वप्न स्थिती होते, तो अंतप्रज्ञ होतो, तेव्हा त्याच्या डोळ्याची बुबुळ हालचाल करायला सुरुवात करतात. कोणी एक व्यक्ती निद्रिस्त होताना सुरुवातीला तास दोन तास त्याच्या डोळ्याची बुबुळ हलत असतात, कारण विचार चालू असतात आणि मग सगळंच स्तब्ध होत. अशा स्थितीतून रोज आपण जागे होतो पण आपल्याला ज्ञान होत नाही, आपण ज्ञानाला प्राप्त होत नाही. म्हणून देहांती नवल बुद्धी, ही नवल बुद्धी म्हणजे बोध आहे. देहांत तर झालेला आहे, म्हणजे देहाचं तर स्मरण नाही, पण आपण आहोत असा बोध आहे. आणि हा बोध इंद्रियांखेरीज, मनाखेरीज, चित्ताखेरीज दृश्य विश्वाखेरीज शब्दाखेरीज विषयांखेरीज केवळ अस्तित्व, केवळ जाणीव शिल्लक राहणं हे त्याचं स्वरूप आहे. आणि त्याला सत्य असं म्हटलेलं आहे, तो सत् स्वरूप म्हटलेला आहे. आणि त्याला ब्रह्म म्हणण्याचा प्रघात देखील आहे, त्यालाच शुद्ध आत्मा म्हणण्याचा प्रघात आहे, त्याला देव म्हणण्याचा देखील प्रघात आहे. आणि तो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांपेक्षा वेगळा असल्यामुळं त्याला चतुर्थम मन्यते असं म्हटलेलं आहे. ही देहात असणारी सहसा अनुभवाला न येणारी अशी स्थिती आहे. ही ध्यानाच्या वेळेला अनुभवाला येते. सगळं संपलेलं आहे सुषुप्त स्थितीसारखं, पण तरी देखील सगळं संपलेलं आहे हे समजणारा संपलेला नसतो, तो कायम असतो. म्हणून समाधी स्थितीला जागृत निद्रा, जागृत निद्रा असं म्हणण्याचं प्रघात देखील आहे. म्हणजे आत अत्यंत जागृती, सुषुप्तीसारखी स्थिती नाही, आणि बाहेर मात्र निद्रा सदृश स्थिती. विवेकानंद असं म्हणतात की ज्याला अशी स्थिती प्राप्त झाली त्याच्याबाबत तोफेचा गोळा जरी धडाडत उडाला तरी देखील त्या आवाजाने त्याच्या जाणीवेपर्यंत आघात होत नाही. तो आत रमलेला असतो, ते त्याच्या कानावर येऊन आदळतं आणि नाहीस होतं. ऐकलं न ऐकलं असं होतं. किंवा कधी कधी ते असं म्हणत असत की टाचणी जरी पडली तरी बॉम्ब उडाल्यासारखं असं त्याचं होतं. तो आत रमलेला असतो आणि आत सत्य स्वरूपाशी एकरूप झालेला असतो. या सत्य स्वरूपाचं वर्णन उपनिषद करत. तो अदृष्ट आहे, तो अव्यवहारी आहे, त्याचा व्यवहार करता येत नाही, त्याचं देणं घेणं नाही, त्याचे भाग विभाग पाडता येत नाही. जागृती स्वप्न सुषुप्तीचे जसे पडले तसे तो एकात्म प्रत्यय सार असा मात्र असतो. म्हणजे एका आत्म्याच्या ठिकाणी एका आत्म्याला जाणणारा असा असतो आणि त्या जाणण्याचा अनुभव घेऊन सारभूत अनुभवात तो रमतो. तो शांत असतो. म्हणजे शांती तेव्हा खरी स्पर्श करते. मानसरोवराच्या ठिकाणी खूप शांत आहे असं मी ऐकलं. अतिशय मोठा परिसर, निर्जन, तिथंही पक्षी आहेत त्या भागात राहणारे, पण कधी कधी त्या पक्ष्यांचाही आवाज नसतो. त्याच्या लाटांचा कधी कधी चुबुक चुबुक असा आवाज किनाऱ्यावर येतो, पण कधी कधी तोही नसतो, वाराही पडलेला असतो. वर विस्तीर्ण आकाश असत, आणि बाहेर विस्तीर्ण परिसर, जलाशय आणि तुम्ही असता. तिथं जी शांती एखाद्याला अनुभवाला येते तर ती शांती त्याचंच मन भंग करते. तिथं शांती असते पण ती शांती अनुभवण्यासाठी आपण सक्षम नसतो. याच कारण आपल्या मनामुळे ती शांती भंग पावत असते. मन शांत होतं पण किंचित काळ शांत होतं आणि मनात विचार उठतात. मन हे कोलाहलच आहे असं असल्यामुळं खरी शांती ही अशी जागृतीला, स्वप्नाला आणि सुषुप्तीला सोडून आत केवळ जागृती आहे आणि मन नाही, चित्त नाही, श्वास देखील नाही. श्वास देखील तिथं अडथळाच असतो. श्वासही थांबतो. आणि शरीराला आवश्यक असा श्वास किंचित घेण्याचं काय म्हणू तेवढी तेवढं शहाणपण शरीराच्या ठिकाणी आपोआप येतं. एक सूक्ष्म श्वास घेऊन बराच वेळ तो थांबू शकतो. त्याला केवल कुंभक असं म्हणतात. त्यामुळं श्वासाचंही लय होतो त्यावेळेला तो असतो. शांतम शिवम अद्वैतम म्हणजे त्या ठिकाणी दुसरा कोणीच नसतो. स आत्मा असं उपनिषद म्हणतं. तो आत्मा आहे. स विज्ञेय त्याला जाणावा. तो जाणण्यासारखा आहे आणि तो फक्त तिथंच जाणला जातो. तो जाणला जात असल्यामुळं तिथं मन नसतं, इंद्रिय नसतात, विषय नसतात, देह नसतो. त्यामुळं तो देहांत असतो. तो देहांत असतो आणि या देहांतामध्ये देखील सत्त स्वरूप परमात्मा आत्मा किंवा जाणीव किंवा शुद्ध अस्तित्व किंवा चैतन्य आहे असं समजणं एवढं काही शिल्लक असतं. ते सुखमय असतं. ते शांत स्वरूप असतं. तिथं शांती आणि सुख हे एकमेकांचे पर्यायवाचक शब्द आहेत. तो सुख स्वरूप होऊन थांबतो. ही ती बुद्धी देहांती नवल बुद्धी आहे. आता ही बुद्धी या बुद्धीत परमात्म्याचा प्रकाश पडला अशी ही बुद्धी शिल्लक राहते. ज्ञानी भक्ताचं वर्णन चाललंय आणि ज्ञानी भक्त अशा रीतीने आपल्या शुद्ध जाणीवेमध्ये रमतो आणि त्या जाणीवेतून बाहेर येतो. तेव्हा त्याला या अद्भुत अवस्थेची स्मृती शिल्लक असते. आता तो बहिप्रज्ञ होतो म्हणजे तो बाहेर पाहणारा असतो. पण त्याला आता बाहेर परमात्म्याला शोधायचं नाहीये कारण तो आत चौथा जो जागृती स्वप्न सुषुप्ती याच्या व्यतिरिक्त असलेला त्याच्या अनुसंधानामध्ये तो असतो. त्याच्या अनुसंधानातून तो असं पाहतो स्वतःच्या देहाला की हा देह हा माती मोल आहे, पृथ्वी स्वरूप आहे. देह आहे पृथ्वी तत्व आहे पण आपण कोण आहोत हे त्याला समजलेलं असतं. असं असल्यामुळं देहाची जी महत्ता असते त्या महत्तेला आता तो कसं वागवतो, कसं सद्गुरु सेवे करता त्याचं चिंतन करतो हे ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ये शरीरींची माती मेळवीन तिये क्षिती. हे जे शरीर आहे हे शरीर मातीमोलच आहे, नाहीतरी हे शरीर गेल्यानंतर कोणी तपकिरीमध्ये पुरतात, कोणी मातीमध्ये गाडून टाकतात, कोणी त्याला अग्नी लावतात, किंवा कोणी मी असं वाचलंय की तिबेटमध्ये, आता काय आहे कोण जाणे तिथं, पण पूर्वीच्या तिबेटमध्ये व्यक्ती गेली की पहाडावर त्या व्यक्तीचा देह ठेवून द्यायचे आणि गिधाड तो देह खाऊन टाकायची. हे शरीर मातीमोलच आहे. तर हे जे शरीर आहे ते जर मातीच असेल तर आपल्या सद्गुरूंबरोबर वावरतो आहे ना, मग सद्गुरूंच्या पायाखाली माझ्या शरीराची माती असावी, त्या शरीराचा तेवढा उपयोग व्हावा. ये शरीरींची माती मेळवीन ती एक क्षिती, जेथ श्रीचरण उभे ठाती श्री गुरूंचे, माझा स्वामी कवतिके स्पर्शी जती जिये उदके तेथ लया नेईन निके आपी आप। स्नाना करता अथवा तहान लागली तर पाणी पिण्याकरता प्राशन करण्याकरता माझे सद्गुरु जेव्हा जलाला स्पर्श करतील तेव्हा माझ्या शरीरातलं जल आपतत्व त्या जलाच्या ठिकाणी असावं आणि माझ्या सद्गुरूंची सेवा मी करावी। श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळती। सद्गुरूंना निरांजनानी ओवाळलं जात आहे अथवा दिव्यामुळे सद्गुरूंचं घर प्रकाशित होत आहे। समया लावून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा प्रकाश सद्गुरूंच्या घरात पसरलेला आहे। तया दीपांची या दीप्ती ठेवीन तेज। माझ्या ठिकाणी जी तेज आहे पंचमहाभूतांपैकी ते तेज त्या दिव्यांच्या ठिकाणी मी नेऊन ठेवीन। नाहीतरी मी वेगळाच आहे या देहापेक्षा। मी चतुर्थ आहे जागृती स्वप्न सुषुप्ती याच्यापेक्षा वेगळा। चवरी हन विंजणा चवरीनी चौऱ्या ढाळताना वारा सद्गुरूंना घालतात तेथ लयो करीन प्राणा। माझे जे प्राण आत बाहेर करतायत तर त्या प्राणांना मी ती सेवा देईन। मग अंगाचा वळंगणा होईन मी। या तऱ्हेने माझा आतला वायू सद्गुरूंची सेवा करेल। जिये जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेसी। आपल्या परिवारासकट सद्गुरूंचा परिवार म्हणजे सद्गुरूंचं जर कुटुंब असेल तर तो त्यांचा परिवारच आहे। त्याचबरोबर सद्गुरूंचा संप्रदाय जो आहे तो त्यांचा परिवार आहे। सद्गुरूंचा जो शिष्यवर्ग आहे तो त्यांचा परिवार आहे। जिये जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेसी। आकाश लया आकाशी नई नतीये त्या अवकाशाच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी असणारा आकाश लय करून टाकेल। परी जितू मेला न संडी निमेशू लोका न धाडी ऐसेनी गणावया कोडी कल्पांचिया। जिवंत अथवा मेल्यावर कोणत्याही भावनेने गुरुसेवा सोडणार नाही। निमेषा करता देखील इतर कोणावर मी ती सोपवणार नाही। मला जमत नाहीये म्हणून तू पहा असं मी म्हणणार नाही। एक निमिष देखील मी वाया दवडणार नाही। मीच करत राहीन। आणि अशा प्रकारे कोटी कल्प मी करतच राहीन। ऐसेनी गणावया कोडी कल्पांचिया काय लिहिलंय आपण एक अभंग ऐकूया। सद्भक्त आदित्य जोशी यांनी गायलेला एक अभंग आता आपण ऐकू।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। कुंडलिका भेटी लावण्या सगाभा समचरणी उभा पंढरी समचरणी उभा पंढरी कोमलांगी हरी सर्वांगी सावळा कोमलांगी हरी सर्वांगी सावळा भक्तीचा जिव्हाळा पांडुरंग भक्तीचा जिव्हाळा पांडुरंग पांडुरंग पुंडलिका भेटी लावण्या सगाभा समचरणी उभा पंढरी ठेविता मस्तक गेले मी तूपण ठेविता मस्तक गेले मी तूपण हारपले मन भव दुख हारपले मन भव दुख कुंडलिका भेटी लावण्या सगाभा समचरणी उभा पंढरी द्रष्टादृश्य भाव स्वरूपी मुराला द्रष्टादृश्य भाव स्वरूपी मुराला निरंजनी ठेला मकरंद निरंजनी ठेला मकरंद कुंडलिका भेटी लावण्या सगाभा कुंडलिका भेटी लावण्या सगाभा समचरणी उभा पंढरी समचरणी उभा पंढरी समचरणी उभा पंढरी
हरि 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 स्वामीजी आपण थोडा वेळ ध्यानाला बसणार आहोत. आपल्या देहाचा अंत देहांत हा केवळ ध्यानामध्येच अनुभवाला येऊ शकतो. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिदात्मानम् आत्मना अन्ये तु सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे असं भगवंत म्हणतात. मुख्यतः ध्यानाने आत्मा आकळला जातो. आपण ध्यान करणारेच साधक आहोत. आपण ऐकत ऐकत ध्यान करणार आहोत म्हणजे तुम्ही डोळे मिटलेले असतील. मी बोलत असेन आणि माझ्या शब्दांबरोबर तुम्ही ध्यानाला बसाल. माझ्या शब्दांच्या शब्दांना अनुसरत तुम्ही ध्यान कराल. नेहमी तुम्ही तसं ध्यान करत नाही तर शब्दाचं अनुसरण सोडण्याचा प्रयत्न तुम्ही ध्यानामध्ये करता. स्वतःच्या शब्दांना सोडण्याचा प्रयत्न तुम्ही ध्यानामध्ये करत असता. आत्ताही तुम्हाला स्वतःच्या शब्दांचं अनुसरण सोडायचंच आहे, पण ते कसं सोडायचं आहे ते मी सांगेन. असं असल्यामुळं माझ्या शब्दांना तुम्ही अनुसराल. त्याकरता तुम्हाला डोळे मिटून बसावं लागेल. डोळे मिटलेले आहेत, तुम्ही जे बसलेले आहात, मांडी घालून बसलेले असाल, सिद्धासनामध्ये बसलेले असाल, ध्यानाला बसायचं आहे, माझा आवाज ऐकत ध्यान करायचं आहे. खुर्चीत बसलेले असाल पण ताठ बसायचं आहे. चिदाकाशात पाहायचं आहे. तुम्ही द्रष्टा आहात म्हणजे पाहणारे आहात. आणि तुम्ही चिदाकाशात पाहायचं आहे. चिदाकाशात याचा अर्थ कपाळाच्या माग आणि वर जो मस्तकाचा माथा आहे त्याच्या खाली असणार काल्पनिक आकाश, त्या चिदाकाशात तुम्ही पाहता आहात. द्रष्टा आहात म्हणजे पाहणारे आहात. चिदाकाश हे डोळ्यांच्याही म्हणजे भुवईच्याही वर कपाळाच्या माग. आणि तिथं जाणीव रूपाने पाहणारे तुम्हीही तिथंच आहात. दृश्यही तिथंच आहे चिदाकाश, आणि द्रष्टाही तिथंच आहे चिदाकाशात. जाणीवेने पहा. आता हे जे पाहणारे डोळे आहेत तुमचे, ते अंतश्चक्षू आहेत. तुमच्या डोळ्यांचं तिथं काहीच काम नाही. म्हणजे जाणीवेनेच तुम्ही पाहत आहात. तुम्हाला परमात्मा पाहायचा आहे, तो डोळ्यांनी एवी तेवी दिसतच नाही. तो बहिप्रज्ञ नाहीच आहे. तो अंतप्रज्ञ देखील नाही. स्वप्नही चाललेलं नाहीये आणि सुषुप्तीही नाहीये. तुम्ही अत्यंत जागे आहात. तरल जागृती पहा. जो पाहणारा आहे तो जाणीव स्वरूप आहे. तो शांतम. शिवम. शिव याचा अर्थ सत्य, पवित्र सत्य, सुंदर सत्य। आणि हा जो द्रष्टा आहे त्याच्या खेरीज तिथं दुसरं कोणीच नाहीये। अद्वैत स्थिती आहे। द्रष्टा पाहतो आहे पण सोहम भावानी युक्त आहे। आपण परमात्मा शांत शिव अद्वैत अशा बोधात असणारा परमात्मा आहे तो द्रष्टा झालेला आहे। आत्मा आणि दृश्य काहीच नाहीये। हा जो द्रष्टा आहे तो अदृष्ट म्हणजे कोणालाही पाहता येत नाही असा जाणीव स्वरूप, अव्यवहार्य, त्याचं देणं घेणं होत नाही। जागृती स्वप्न सुषुप्ती याच्यामध्ये तो विभागलेला नाही, तो संपूर्ण आहे, परिपूर्ण आहे। तो आपणच आत्मा या बोधात आहे तशा खात्रीमध्ये आहे। आणि पाहतो आहे काय पाहतो आहे स्वतःच्या बोधात आहे आणि पाहतो आहे की एकही शब्द उठू देणार नाही। आता मी आत्मा हा ही शब्द तिथं नको। केवळ जाणीवेत रहा, शब्दच उठू देऊ नका। शुद्ध जाणीवेत राहा पहा, हे पहा की निर्वृत्तिक स्थिती आहे, विषयच उठत नाहीये, हे पहा। हे पाहण्यासाठी फार कसून दृष्टी ठेवावी लागेल. इतकं कसून पाहण्यासाठी तुम्हाला कशाचाच अडथळा नाही. तुमच्या लक्षात येईल की सूक्ष्म श्वास देखील थांबू पाहतात, वर चिदाकाशात जातात आणि थांबतात. त्यांचा लय होतो. तेवढा श्वास संपला की परत एखादा सूक्ष्म श्वास आपोआप वर जातो. तुम्ही जे सोहमचे श्वास घेता ध्यानात, तसा मध्यमेतून तो वर जातो, पण अति सूक्ष्म आणि थोडा श्वास असतो. द्रष्टा पाहतो आहे तो परमात्मा स्वरूप आहे आणि विषय नाही, वृत्ती नाही आणि श्वास देखील थांबलेला आहे. असं वारंवार घडेल. चित्त अचित्त झालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अचेत चित्ताचा सांगा तू. या थांबलेल्या श्वासाचा सांगाती आहाच वाणा दिसे मांडतू. थोडा थोडा चालतो, एरवी तोही श्वास थांबूनच जातो. प्राणू गगना आतू संचरे का. प्राण म्हणजे अंतरपवन देखील चिदाकाशात थांबतो. तो जडा जडा ते विरवितू. जड देहभाव राहत नाही. अजड म्हणजे मन आणि चित्त. यांनाही विरवून टाकलं नाही सकेलं. अशा चित्ताचा आणि प्राणाचा चिदाकाशात लय होऊन जातो. देह अहंता शून्य स्थिति। या स्थितीमध्ये देहाचं भान, परिसराचं भान मनाबरोबरच नाहीसं होतं। केवळ चिदाकाश आणि चिदाकाश पाहणारा बोधयुक्त द्रष्टा या दृष्ट्याच्या समोर दृश्य काहीच नाहीये। तिथं ना मन आहे ना चित्त आहे ना विषय आहेत। प्राण देखील वर जाऊन थांबलेले आहेत, प्राणही नाहीत। दृश्यच नाही। दृश्याचा सापेक्ष केवळ द्रष्टा आहे। पण आता दृश्यच नाही म्हणून द्रष्ट्याला स्वरूप बोध होतो। तो अदृष्ट, अव्यवहार्य, अव्यपदेश, शांत, शिव, म्हणजे पवित्रता। त्याच असण हेच सत्य आहे। त्याच्या असण्यामध्येच त्याच सौंदर्य आहे। तिथं तो एकमेवा द्वितीय आहे। चतुर्थं मन्यते स आत्मा स विज्ञेयः। तो आत्मा द्रष्टा होऊन राहिला, द्रष्टा दृश्य भाव गेला। आता द्रष्टाही नाही, दृश्यही नाही, दर्शनही नाही। आता शुद्ध जाणीव, अमृत स्वरूप शिल्लक राहिली। आता तिथं ध्यानही नाही, ध्याताही नाही। ध्येयही नाही। आता तिथं आहे केवळ शुद्ध सत्य अस्तित्व। झाकलिया घटींचा दिवा, दीप तेवतो आहे त्याच्यावर घट पालथा ठेवला, नेणीजे काय जाहला केव्हा तो कधी विजला हे कळत नाही। या रीती जो पांडवा देह ठेवी, अशा प्रकारे तो देह ठेवतो, देहांत अनुभवतो आणि तरी तो शिल्लक राहतो। तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम, ते माझे निज धाम, होऊन ठाके देहांती केवळ परब्रह्म भाव परम पुरुष शिल्लक राहिला। या ठिकाणी परमात्म्याची भेट होते, या ठिकाणीच गुरूंची भेट होते, या ठिकाणी स्वरूप समाधान होतं। देह नाही आणि आपण आहोत अशी अनुभूती येते। या अनुभूतीतून ही अनुभूती तशीच निश्चयाने आपलं स्वरूप परमात्मा आहे हे जाणत आता या ध्यानातून बाहेर यायचं आहे। भ्रसरिकेसारखे 2-3 श्वास सोडा घ्या असं वेगाने करा। म्हणजे थोडा देहभाव लक्षात यायला लागेल, तसंच डोळे मिटून थांबा, तुमच्या देहाची जाणीव तुम्हाला येईल, परिसराची जाणीव तुम्हाला येईल। देहाच्या आत जो परम पुरुष आहे त्याची जाणीव तर असेलच असेल, आणि ही जाणीव ठेवत डोळे उघडायचे आहेत। आणि डोळे उघडल्यानंतर तुम्हाला आता तुमचा देह हा पृथ्वी आहे, पार्थिव आहे, आपण चैतन्य स्वरूप परमात्मा असा बोध आहे. आणि मग तुम्ही म्हणता आहात ये शरीरींची माती मेळवीन ती एक क्षिती जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरुंचे. आता देहाला मातीच मोल तुम्ही द्याल आणि सद्गुरूंच्या पायाखाली ती माती असावी असा भाव धराल. माझा स्वामी कवतिके स्पर्शी जती जिये उदके तेथ लया नेईन निके आपियाप. आपल्या देहात असणार आपतत्व त्याच्याबद्दल तुम्ही भावना कराल. श्री गुरु वोवाळी जती का भुवनी जे उजळती तया दीपांची या दीप्ती ठेवी न तेज. सद्गुरूंना ओवाळणारी जी ज्योती असेल त्या ज्योतीत माझ्या पंचभूतांमधलं तेज मी नेऊन मिसळीन. त्यांच्या भुवनामध्ये जे दिवे असतील त्या दिव्यांच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी असणार तेज मी ठेवीन. माझ्या प्राणांचं आत बाहेर जाणं आहे तो वायू सद्गुरूंना वारा घालत असताना कामाला येईल. सद्गुरूंना वारा घालताना मी पाहत असेन तर माझ्या ठिकाणी असणारा वायू तिथं मी मिसळीन असा भाव धरायचा आहे. जिये जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेसी. ज्या ज्या ठिकाणी अवकाश म्हणजे मोकळी जागा ज्याला रूम असं म्हणतात. रूम याचा अर्थ चार भिंती च्या आत असणारी जागा त्याला रूम म्हणतात. अवकाश म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अवकाशामध्ये माझे सद्गुरु जातील तिथं माझ्या देहातलं आकाश तत्व त्या अवकाशामध्ये मी मिसळीन. परी जीतू मेला न संधी. जिवंत असताना कशी सेवा करेन तेही सांगितलं आणि देह पडल्यानंतर देखील सोडणार नाही सेवा. या देह पडण्याचा जो भाव आहे देह तर पडला पण मी तर आहे, मी सद्गुरूंची सेवा करतच राहीन. हरी ओम तत्सत. हरी हरी राम राम. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.